ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಕಲಬುರಗಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
ಪ್ಯಾರೆ ಬಚ್ಚೋ, ಆಜ್ ಹಮ್ ಸುನೆಂಗೆ ಏಕ್ ಕಹಾನಿ. ಕಹಾನಿ ಕಾ ನಾಮ್ ಹೈ ಕಹಾನಿಯೋ ಕಾ ಶಹರ್. ಮೇಮಿ ಏಕ್ ಛೋಟಿ ಸಿ ಲಡ್ಕಿ ಥೀ. ವೋ ಏಕ್ ಭೀಡ್ ಭಾಡ್ ವಾಲೆ ಶಹರ್ ಮೇ ರಹತಿ ಥೀ. ಇಸೆ ಕಹಾನಿಯಾ ಬಹುತ್ ಪಸಂದ್ ಥೀ, ಲೇಕಿನ್ ಇಸೆ ಸುನಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಕಿಸಿ ಕೆ ಪಾಸ್ ವಕ್ತ್ ನಹೀ ಥಾ. ಮೇಮಿ ನೇ ಮಾ ಸೆ ಕಹಾನಿ ಸುನಾನೆ ಕೋ ಕಹಾ ತೋ ಮಾ ಬೋಲಿ,
ಮುಜೆ ಕಾಮ್ ಕರ್ನಾ ಹೈ.
ಅಬ್ಬು ಬೋಲೆ,
ಮೈ ತೋ ಅಖಬಾರ್ ಪಡ್ ರಹಾ ಹೂಂ.
ಇಸ್ಕಾ ಭಾಯಿ ಕಹನೆ ಲಗಾ,
ದೇಖ್ ನಹೀ ರಹೀ, ಮೈ ಕ್ರಿಕೆಟ್ ಖೇಲ್ ರಹಾ ಹೂಂ.
ಇಸ್ಕೆ ಪಡೋಸಿ ನೇ ಕಹಾ,
ಮುಜೆ ಕುಛ ಸಾಮಾನ್ ಖರೀದ್ನೆ ಬಾಜಾರ್ ಜಾನಾ ಹೈ.
ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಟೀಚರ್ ನೇ ಕಹಾ,
ನಹೀ ನಹೀ, ಜೋಡ್ ಘಟಾವ್ ಕೆ ಕುಛ ಸವಾಲ್ ಹಲ್ ಕರೋ.
ಮೇಮಿ ನೇ ಜಿಸ್ಸೆ ಭೀ ಕಹಾನಿಯಾ ಸುನಾನೆ ಕಿ ಬಾತ್ ಕಹಿ, ಇನ್ಕೆ ಪಾಸ್ ಕಹಾನಿಯಾ ಸುನಾನೆ ಕಿ ಫುರ್ಸತ್ ನಹೀ ಥೀ. ಕಿಸಿ ಕೆ ಪಾಸ್ ಮೇಮಿ ಕೆ ಲಿಯೆ ವಕ್ತ್ ನಹೀ ಥಾ, ಕಹಾನಿಯೋ ಕೆ ಲಿಯೆ ತೋ ಬಿಲ್ಕುಲ್ ಹಿ ನಹೀ. ಏಕ್ ದಿನ್ ಬಾಜಿ ಮೇಮಿ ಕೆ ಸ್ಕೂಲ್ ಆಯಿ. ಬಾಜಿ ಟೀಚರ್ ನಹೀ ಥೀ, ವೋ ಪಢ್ತಿ ಭೀ ನಹೀ ಥೀ. ವೋ ಬಚ್ಚೋ ಸೆ ತೋ ಬಡಿ ಥೀ, ಲೇಕಿನ್ ಟೀಚರ್ ಸೆ ಛೋಟಿ ಥೀ. ದುಬ್ಲಿ ಪತ್ಲಿ ಥೀ ಔರ್ ಇನ್ಕಿ ಆಂಖೇ ಚಮಕೀಲಿ ಥೀ. ಚೆಹರೆ ಪರ್ ಹಲ್ಕಿ ಸಿ ಮುಸ್ಕುರಾಹಟ್ ಫೈಲಿ ರಹತಿ ಥೀ. ಬಾಜಿ ರೋಜ್ ಸ್ಕೂಲ್ ಆನೆ ಲಗಿ, ವೋ ಬಚ್ಚೋ ಕಿ ದೋಸ್ತ್ ಬನ್ ಗಯಿ ಔರ್ ಟೀಚರ್ ಕಿ ಭೀ. ಮೇಮಿ ಮನ್ ಹಿ ಮನ್ ಸೋಚ್ತಿ, ಕ್ಯಾ ಬಾಜಿ ಕೋ ಕಹಾನಿಯಾ ಆತಿ ಹೈ. ಲೇಕಿನ್ ವೋ ಪೂಛನೆ ಸೆ ಹಿಚ್ಕಿಚಾತಿ ಥೀ. ಏಕ್ ದಿನ್ ಶರ್ಮಾತೆ ಹುವೆ ವೋ ಬಾಜಿ ಕೆ ಪಾಸ್ ಗಯಿ ಔರ್ ಬೋಲಿ,
ಕ್ಯಾ ಆಪ್ಕೆ ಪಾಸ್ ಥೋಡಾ ವಕ್ತ್ ಹೈ? ಕ್ಯಾ ಆಪ್ ಮುಜೆ ಕಹಾನಿಯಾ ಸುನಾಯೆಂಗಿ?
ಬಾಜಿ ನೇ ಇಸೆ ಗೌರ್ ಸೆ ದೇಖಾ, ಊಪರ್ ಸೆ ನೀಚೆ ಪಾಂವ್ ತಕ್, ನೀಚೆ ಸೆ ಊಪರ್ ಸರ್ ತಕ್, ಮುಸ್ಕುರಾಯಿ ಔರ್ ಬೋಲಿ, ಹಾಂ ಹಾಂ ಕ್ಯೂ ನಹೀ, ತುಮ್ಹೆ ಕೈಸಿ ಕಹಾನಿಯಾ ಪಸಂದ್ ಹೈ? ಮೇಮಿ ಥೋಡಾ ಘಬರಾಯಿ, ಕಭಿ ಕಿಸಿ ನೇ ಇಸ್ಸೆ ಐಸಾ ಸವಾಲ್ ನಹೀ ಪೂಛಾ ಥಾ. ಇಸ್ನೆ ಹೈರತ್ ಸೆ ಪೂಛಾ,
ಕ್ಯಾ ಆಪ್ ಶೇರ್ ಕಿ ಕಹಾನಿ ಸುನಾ ಸಕ್ತಿ ಹೈ?
ಬಾಜಿ ಸ್ಕೂಲ್ ಕೆ ಬರಾಮದೆ ಮೇ ಬೈಠ ಗಯಿ. ಇನ್ಹೋನೆ ಏಕ್ ಛೋಟೆ ಸೆ ಶೇರ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಕಹಾನಿ ಶುರು ಕಿ, ಜೋ ಜಂಗಲ್ ಮೇ ಘೂಮ್ತೆ ಘೂಮ್ತೆ ಖೋ ಗಯಾ ಥಾ. ಶಾಮ್ ಹೋನೆ ವಾಲಿ ಥೀ ಔರ್ ವೋ ಪರೇಶಾನ್ ಥಾ. ಮೇಮಿ ಚುಪ್ಚಾಪ್ ಸುನ್ ರಹಿ ಥೀ, ಇಸೆ ಸಿರ್ಫ್ ಬಾಜಿ ಕಿ ಆವಾಜ್ ಸುನಾಯಿ ದೇ ರಹಿ ಥೀ. ಇಸೆ ಲಗಾ ಜಂಗಲ್ ಕೆ ಬಡೆ ಬಡೆ ಪೇಡೋ ಕಿ ಶಾಖೆ ಹವಾ ಮೇ ಹಿಲ್ ರಹಿ ಹೈ, ಊಂಚಿ ಊಂಚಿ ಘಾಸ್ ಸರ್ಸರಾ ರಹಿ ಹೈ. ನನ್ಹೆ ಶೇರ್ ಕೆ ಬಾಲ್ ಮುಲಾಯಮ್ ಥೆ, ಮೇಮಿ ಕೆ ದೋಸ್ತ್ ಆಸ್ ಪಾಸ್ ಖೇಲ್ ರಹೆ ಥೆ. ಬಾಜಿ ಕ್ಯಾ ಕಹ ರಹಿ ಹೈ ವೋ ಭೀ ಕಹಾನಿ ಸುನ್ನೆ ಲಗೆ. ಥೋಡಿ ಹಿ ದೇರ್ ಮೇ ಮೇಮಿ ಕಿ ಪೂರಿ ಕ್ಲಾಸ್ ಗೋಲ್ ಘೇರಾ ಬನಾಕರ್ ಖಡಿ ಹೋ ಗಯಿ. ವೋ ಸೋಭಿ ಮನ್ ಲಗಾಕರ್ ಸುನ್ ರಹೆ ಥೆ ಔರ್ ದೂಸರಿ ಕಹಾನಿಯೋ ಕಿ ಜಿದ್ ಕರ್ ರಹೆ ಥೆ. ಮೇಮಿ ಔರ್ ಇಸ್ಕೆ ಸಾಥಿಯೋ ಔರ್ ಸ್ಕೂಲ್ ಕಿ ಟೀಚರ್ ಕೋ ಅಬ್ ಪತಾ ಚಲಾ ಕೆ ಬಾಜಿ ಬಹುತ್ ಸಾರಿ ಕಹಾನಿಯಾ ಜಾನ್ತಿ ಹೈ. ಬಂದರೋ ಔರ್ ಚುಡಿಯೋ ಕಿ ಕಹಾನಿಯಾ, ಭಯಾನಕ ಕುತ್ತೋ ಕಿ ಕಹಾನಿಯಾ, ಚಾಲಾಕ್ ಬಿಲ್ಲಿಯೋ ಕಿ, ಮಛಲಿಯೋ ಕಿ, ನದಿಯೋ ಔರ್ ಗಹರೆ ಸಮಂದರೋ ಕಿ ಕಹಾನಿಯಾ, ಊಂಚೆ ಊಂಚೆ ಪಹಾಡೋ ಹರಿ ಭರಿ ವಾದಿಯೋ ಕಿ, ಬಹುತ್ ಸಿ ದಿಲ್ಚಸ್ಪ್ ಔರ್ ಮಜೇದಾರ್ ಕಹಾನಿಯಾ, ಭೂತ್ ಪ್ರೇತೋ ಕಿ, ರಾಜಾಓ ಔರ್ ಖೂಬ್ಸೂರತ್ ರಾನಿಯೋ ಕಿ ಕಹಾನಿಯಾ, ಬಡೆ ಬಡೆ ಶಹರೋ ಔರ್ ಛೋಟೆ ಛೋಟೆ ಗಾಂವ್ ಮೇ ರಹನೆ ವಾಲೆ ಬಚ್ಚೋ ಕಿ ಕಹಾನಿಯಾ, ಜಬ್ ಡರ್ ಲಗೆ ತಬ್ ಕಿ ಕಹಾನಿಯಾ, ಜಬ್ ಗಮ್ ಹೋ ತೋ ಆಂಸೂ ಪೋಚನೆ ವಾಲಿ ಕಹಾನಿಯಾ, ಬೇಶುಮಾರ್ ಕಹಾನಿಯಾ. ಹರ್ ರೋಜ್ ಮೇಮಿ ಔರ್ ಇಸ್ಕೆ ದೋಸ್ತ್ ಬಾಜಿ ಕೆ ಪಾಸ್ ಬೈಠ ಜಾತೆ ಔರ್ ಶುರು ಹೋ ಜಾತಿ ಕಹಾನಿಯಾ. ದೂಸರೆ ಬಚ್ಚೆ ಭೀ ಆನೆ ಲಗೆ, ಸ್ಕೂಲ್ ಕೆ ಟೀಚರ್ ಆತೆ, ಪಾಸ್ ಕೆ ಸ್ಕೂಲ್ ಕೆ ಬಚ್ಚೆ ಆತೆ, ಜಿನ್ ಬಚ್ಚೋ ನೆ ಪಢನಾ ಛೋಡ್ ದಿಯಾ ಥಾ ವೋ ಭೀ ಆತೆ. ಜೋ ಬಚ್ಚೆ ಅಭಿ ಬಹುತ್ ಛೋಟೆ ಥೆ ಔರ್ ಸ್ಕೂಲ್ ಜಾನೆ ಲಾಯಕ್ ನಹೀ ಥೆ ವೋ ಭೀ ಆತೆ. ಜಿನ್ಕೋ ಜಗಾ ಮಿಲ್ ಜಾತಿ ವೋ ಬೈಠ ಜಾತೆ, ಕುಚ್ ಖಡೆ ಖಡೆ ಹಿ ಕಹಾನಿಯಾ ಸುನ್ತೆ ರಹತೆ. ಜೋ ಅಭಿ ಜರಾ ಛೋಟೆ ಥೆ ವೋ ಪೇಟ್ ಕೆ ಬಲ್ ಲೇಟ್ ಜಾತೆ और कोहनियों के सहारे चेहरे को टिका कर चुपचाप सुनते रहते। कहानियाँ सुन सुनकर इन्हें पता चला कि एक दूसरे को कहानियाँ कैसे सुनाई जाती हैं। इन्होंने जाना कैसे कहानियाँ गढ़ें, कहानियाँ कैसे बनाएं, कहानियों को मिलाकर कैसे नई कहानियाँ बनाएं। और नीले आसमान में जैसे पतंग उड़ाते हैं, वैसे ही ख्यालों की डोर पर कैसे कहानियाँ उड़ाएं। कुछ ही दिनों में पूरे शहर में कहानियाँ फैल गईं। माँ ने काम करना बंद कर दिया और अब्बू ने अखबार पढ़ना, टीचरों ने हिसाब की किताबें रख दी और पड़ोसी ने खरीदारी नहीं की, बड़े भाइयों ने क्रिकेट खेलना छोड़ दिया, छोटी बहनें रस्सी कूदना भूल गईं। सभी कहानियाँ सुन रहे थे और सुना रहे थे। सब्जी वाले ने सब्जी फरोख्त करना बंद कर दिया, दूध वाले ने दूध देना बंद कर दिया, पान वाले ने अपना सारा पान सुपारी किनारे रख दिया। इन लोगों ने एक दूसरे को कहानियाँ सुनानी शुरू कर दी। बस का ड्राइवर अपनी सीट से कूदकर आ गया और कहानी सुनने लगा। बस के सारे मुसाफिरों के साथ बैठकर इन्हें अपनी कहानियाँ सुनाने की बड़ी जल्दी थी। कंडक्टर अपना बैग, टिकट और पैसा भूल गया। शहर में ट्रेन चली नहीं क्योंकि सारे ड्राइवर कहानियों में खोए हुए थे। अखबार भी नहीं छपे, मकान बनने बंद हो गए, होटल में खाना मिलना बंद हो गया, भेल वाले ने भेल पूरी नहीं बनाई, मछेरे ने मछली पकड़ने नहीं गए, कोई कुछ करना ही नहीं चाहता था बस कहानियां सुनने और सुनाने के सिवा। डाकिया खत लेकर नहीं आया, वो कहानियां सुनता रहा। चौराहे पर जहां चारों तरफ मोटर कारें स्कूटर की भीड़ लगी हुई थी, इनके बीच में पुलिस वाला बैठ कहानियां सुना रहा था। घरों में टेलीविजन चले ही नहीं, चारों तरफ बस कहानियां ही कहानियां। इतना बड़ा शहर, सब कुछ ठप, जैसे सब कुछ ठहर गया था। शहर के मेयर को फिकर होने लगी,
अब क्या किया जाए।
समंदर के किनारे अपने घर में चहलकदमी करते हुए इन्होंने अपने वजीरों से बात की।
कोई कुछ कर क्यों नहीं रहा है, शहर में सभी काम बंद पड़ा है।
वजीरों ने रात रात भर जागकर मंसूबे बनाए, लेकिन कोई फायदा नहीं, किसी ने इनकी बातों पर ध्यान नहीं दिया। तब आखिर में बाजी और मेमी को तलाश करके समंदर के किनारे मेयर के घर के सामने हाजिर होने का हुक्म मिला। वजीरों को बताया गया था कि इन दोनों से शहर में कहानियों की बाढ़ आई है, जिसमें सारा शहर गोते लगा रहा है। ऊंचे खंभों और ऊंची छत वाले इस बड़े कमरे में नन्ही मेमी और भी छोटी नजर आ रही थी। इसने बाजी का हाथ कसकर पकड़ लिया। भारी भरकम वजीरों के बीच घिरी हुई बाजी भी छोटी सी लग रही थी। कोई मुस्कुराया तक नहीं। सभी लोग इन दोनों को भवे सिकोड़े गुस्से भरी नजरों से देख रहे थे। मेयर की रुआबदार आवाज गूंजी,
कहानियों ने तो नाक में दम कर रखा है, हमारा इतना बड़ा शहर ठप हो गया, आखिर हम करें क्या।
कमरे में सन्नाटा छा गया। खिड़की के बाहर हल्की सी आवाज तैर रही थी। वहाँ मेयर का माली इनके पहरेदारों को कहानी सुना रहा था। छोटी मेमी ने बाजी का हाथ कसकर पकड़ लिया। बाजी ने बगैर घबराए मेयर का सामना किया। इनकी आवाज साफ सुनाई दी, ठीक है, एक शर्त है, आप ऐलान कर दीजिए कि इस शहर में हर सुबह और शाम एक कहानी सुनाई जाएगी। इस तरह सबके पास कहानियाँ होंगी और वो अपना काम भी कर सकेंगे। मेयर उछले,
बहुत खूब।
वजीर ताली बजाने लगे। भारी भरकम मोटे लंबे मर्द औरतें सब मुस्कुराने लगे। बाजी की उंगलियों पर मेमी की पकड़ ढीली पड़ गई। सब ने जैसे चैन की सांस ली हो। तब से आज तक इस शहर में हर जगह कहानी सुबह और दूसरी रात को सुनाई जाती है। इसी दिन से मेमी और बाजी का वो भीड़ भरा शहर कहानियों का शहर कहलाता है। Thank you.